Lights, camera, action.
In the spotlight.
हाय, मी डॉक्टर सलील कुलकर्णी आणि तुम्ही मला ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये कलाकार श्रुती बरोबर.
ऍक्शन.
तुझं जे गाणं आहे म्हणजे तुझ्या मुलाने जे गायलंय एकटी एकटी वालं घाबरलीस काय, तर तू लहानपणी कोणत्या गोष्टींना घाबरायचंस?
भूताला राक्षसाला कधी घाबरलो नाही मी, माणसांनाच. मला काही काही माणसांचीच खूप भीती वाटायची. अगेन मी आय एम गोईंग बॅक टू द सेम पॉईंट, पण जेव्हा तुम्ही एक सिंगल पेरेंटनी रेज केलेले असताना तेव्हा तुम्हाला तो विषय बोलणारे लोक नको असतात. माझे वडील एक्सपायर झाले हे सांगायची मला सवय झाली होती, त्याच्यानंतरची सिम्पथी नको वाटायची. सो ते त्याची मला खूप भीती वाटायची. अजूनही मला आय फिअर ऑकवर्ड सिच्युएशन्स, म्हणजे अगदी त्याचं खूप वरवर उदाहरण दिलं तर खूप जवळचा माणूस जो आपल्याला विचारतो ना की तू माझ्या घरी कार्यक्रम करशील का, हो किती पैसे घेशील, मला खूप मी या सिच्युएशनला येण्याचीच मला भीती वाटते. आता मी आय एम व्हेरी कूल अबाउट इट, बट आफ्टर माय सेपरेशन आय यूज टू फिअर दॅट की माझ्या मुलांच्या समोर ही चर्चा कोणी करू नये, बिकॉज पीपल आर नॉट दॅट मॅच्युअर. लोकांना तेवढी पण अक्कल नसते की मुलांसमोर हे प्रश्न विचारू नयेत, किंवा लोकांना दुसऱ्याला त्या सिच्युएशनमध्ये अडकवायला आवडतं. मला भीती विचित्र माणसांची किंवा टोचून बोलणाऱ्या माणसांची वाटते आजही.
तू नक्कीच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ठरलेले काही तुझे कॉमिक्स असतीलच जे तू वाचत असशील, ते कोणते होते?
खरं सांगू, अमर चित्रकथा, चांदोबा प्रचंड वाचले मी किशोर, पण अमर चित्रकथेतल्या कॅरेक्टर्सना अजूनही मला, म्हणजे किती सिरियल्स बघितल्या तरी मला राम म्हणल्यावर अमर चित्रकथेत मी बघितलेला रामाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. अजूनही तो गड आला पण सिंह गेला, मी ती अमर चित्रकथेत जे वाचलं होतं तर त्याच्यानंतर ते व्यथित झालेले शिवाजी महाराज असे कपाळाला हात लावून असे खाली बघतात आणि महाराजांना खूप दुःख झाले असं त्याच्यात होतं. तर मला ते, कारण त्याचा इम्पॅक्ट इतका जबरदस्त असतो तुमच्यावर, त्या वाचनाचे मी आता आभार मानतो त्या क्षणांचे की मी खूप वाचलं. कारण भाषा समृद्ध असणं आणि त्याही पलीकडे जाऊन विचार समृद्ध असणं हे फक्त वाचनामुळे होऊ शकतं. न्हाव्याकडे आपला नंबर लागेपर्यंत मासिक वाचलं याला वाचन म्हणू नये.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा विषय निघाला म्हणून मला सांग की तू उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोणा नातेवाईकांकडे जायचंस करे?
आमच्याकडे दर सुट्टीमध्ये पाहुणे यायचे की आम्ही जायचो, आणि ह्याच्यामध्ये पण फरक कसा असतो पहा की आता ना आपल्याला फार मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन असते की हां आता आम्ही पहिला मॉल क्रॉस केला आहे मुंबईहून येताना. तेव्हा काय असायचं, डेक्कन एक्सप्रेसनी येणार आहे एवढं पत्रात ना आलेलं असायचं. मग मी आणि माझी बहीण ना आई सांगायची की हे बघा डेक्कन एक्सप्रेस पोहोचून ते आपल्याकडे यायला 12 वाजतील, तुम्ही 12 नंतर वाट बघा. तरी आम्ही 11:30 दारात जाऊन उभं राहायचो आणि प्रत्येक रिक्षा आले 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 शी नाहीच येते नाहीच येत, मग आम्ही परत आत जायचो. मग आम्ही ते परत अशा गेटवर लोंबकाळत लोंबकाळत आली का मावशी जी रिक्षा आली का. तर काय होतं की इन्फॉर्मेशन आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची आहेच, पण ह्या छोट्या छोट्या गमती आहेत ना, वाट बघण्याची गंमत. सरप्राईजच नाही, बेल वाजली आणि अरे हे होतच नाही. आता पूर्वी आपल्याला क्षणाक्षणाला उन्हाळ्याच्या सुट्टीत सरप्राईज असायची, मग ते सगळ्या भावंडांनी बसून आंबे खायचे, मग आईस्क्रीम खायचं, आणि तेव्हा काही गळ्याची काळजी बिळजी नसायची, सो भरपूर आईस्क्रीम खायचं, पेरू खायचे, आवळे खायचे, मग कैऱ्या तोडायच्या आणि मग ते आणून त्यात चिरून त्याला असं ते असं असं तिखट मीठ टाकायचं. आणि मला आत्ता पण तोंडाला पाणी सुटतं बघ कैरी हा विषय निघाला तरी. आणि मला असं खूप वाटतं की मुलांनी पण आपलं हे करावं, त्यामुळे मी त्यांना खूप हे करायला लावतो माझ्यासारखं की चला तुम्ही सगळे आता भावंड आत आता सगळ्यांनी आयपॅड ठेवून द्या, आपण रमी खेळूया, आपण चॅलेंज खेळूया. आता काय होतं म्हणजे ठरवून तुम्ही आमच्याकडे राहायला याल का एक दिवस, मग ते पालकांची परवानगी घेणार, मग ते नाईट ड्रेस सॅकमध्ये आणणार, ह्याच्यात ती मजाच नसते. मी आणि माझा मावस भाऊ डबा ऐसपाईस खेळताना आमच्या जवळ राहणारी एक मुलगी होती, तिच्यावर सतत राज्य यावं असं आम्हाला वाटायचं. म्हणून आम्ही काय करायचो माहिती आहे, आम्ही लपायचो आणि शर्ट बदलायचो, आम्ही सेम हाईटचे असायचो आणि मग फक्त अशी बाई बाहेर काढायचो आणि मग ती आणि मग अंड 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 की मी नव्हतोच तो होता. तर याच्यात इतकी मजा आहे. मुलांना एक पाण्याची बादली द्या आणि माती द्या, मुलं तुमच्याकडे आयपॅड मागणार नाहीत, हे सगळे चोचले पालकांचे असतात. मुलांना कुठे माहिती असतं मॉल, आणि हे कशासाठी असतं माहिती आहे, दिस इज अ काइंड ऑफ कॉम्पेन्सेशन की तुम्ही आठवडाभर त्यांना वेळ देत नाही आणि त्या गिल्डसाठी तुम्ही सांगता की 3000 रुपये खर्च केले. मुलं म्हणतात कशाला 3000 केले, आम्ही तुला कुठे सांगितलं होतं, आम्ही तर झाडावर पण खेळलो असतो. पण हे पालकांच्या गिल्डचं कॉम्पेन्सेशन चालू आहे.
बरं, मला सांग की तू लहानपणापासूनच खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत यु नो गायलायस, त्यामुळे स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुला असा वेगळा भाव वगैरे किंवा वेगळी सूट मिळायची का अशी? तू मॉनिटर सुद्धा होतास, म्हणजे तू अभ्यासातही तेवढाच परखड होतास. तर
अभ्यासात चांगलं होतो मी, म्हणून तर मी मेडिकलला वगैरे जाऊ शकलो. आणि अक्षर मला मात्र 5वी ते 10वी सलग मराठी हस्ताक्षर पहिलं बक्षीस, ते एक वेगळं ग्लॅमर असतं, म्हणून मी डॉक्टरी करू शकलो नाही, बघितलं का.
ते क्वालिफिकेशन माझ्याकडे नव्हतं वाईट अक्षराचं, म्हणून मे बी मला म्युझिकमध्येच करिअर करायला लागलं. शाळेत ना, शाळेत एक कौतुक असतं, ग्लॅमर कॉलेजमध्ये असतं, किंवा मी मेडिकल कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टीलाच पहिलं छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, मग एकदम अशी हवा होती की ओ मॅन. ह्या मग त्याचे तुम्हाला जे अपेक्षित फायदे आहेत ते होतातच कॉलेजमध्ये. आणि त्या सुमारास मला आठवतं आहे की आमच्या माझ्या वर्गात एक मुलगी होती, तिने येऊन मला प्रपोज तर खूप जणींनी केलं, ते नाही, मी मला ना रोजा ऐकवलं होतं तमिळ, आणि ते चिन्ह चिन्ह असे, तर मी म्हटलं आयुष्यपत हे हा साऊंड काहीतरी वेगळा आहे. तो पहिला साक्षात्कार होता ए आर रहमान नावाच्या माणसाचा, की हा माणूस भारी आहे. मग कल्चरल सेक्रेटरी पण होतो, मग ते वायवाजला पण थोडा उपयोग व्हायचा, कारण मेडिकलला ओरल्स खूप टेन्शनच्या असतात की तीन चार डॉक्टर उभारून तुम्हाला फाडतात, तर अशा वेळेला गाणी बिणी गायल्याचा फायदा व्हायचा. ज्युनियर्स खूप एकदम प्रेमाने बघायचे, सिनियर्स मदत करायचे, तर गाण्याचा उपयोग तुम्हाला कॉलेजमध्ये होतोच, या ना त्या सगळ्या प्रकारे 100% होतो.
तू म्हणालास की खूप साऱ्या मुलींनी तुला प्रपोज केलं, पण एक प्रपोजल जे तुला लक्षात राहिलं?
मला म्हणजे माझी मेडिकल कॉलेजमध्ये गर्लफ्रेंड असताना एक मुलगी म्हणली होती, पण आता 2 वर्ष गोईंग अराउंड विथ हर ना, सो आता पास ना, आय वॉन्ट टू गो अराउंड विथ यू यार. तर हे मला मला इतका मी थक्क झालो होतो, तसा मी एक तर पुण्यातला माझ्या अंगातला वरण भात सळसळलाच या अंगाने की बापरे, एक आपली गर्लफ्रेंड असताना ही मुलगी मला असं म्हणते की आता बास ना 2 वर्ष गोईंग अराउंड विथ हर, हे मला खूप धक्कादायक होतं. हे मला खूप लक्षात राहिलेलं प्रपोजल आहे. म्हणजे 93.5 रेड एफएम बजाते रहो.